आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर. उद्धव ठाकरे 21, काँग्रेस 17 तर शरद पवार 10 जागांवर उमेदवार देणार. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह. विविध ठिकाणी शोभायात्रा काढून नागरिकांकडून सण साजरा. सेन्सेक्सनं 75,000 विक्रमी पातळीला ओलांडल्यानंतर शेअर बाजारात नफेखोरीमुळे घसरण. आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं जागावाटप आज जाहीर केलं. त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहेत. मुंबईत शिवालय इथं शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली. मुंबईत दक्षिण मध्य, वायव्य, दक्षिण आणि ईशान्य मुंबई अशा 4 जागांवर शिवसेना तर उत्तर आणि उत्तर मध्य अशा 2 जागांवर काँग्रेस लढणार आहे. याबरोबरच नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक अशा एकूण 17 जागा काँग्रेस लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर आणि बीड या जागांवर लढणार आहे. शिवसेना मुंबईच्या 4 जागांबरोबरच जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, उस्मानाबाद, रत्नागिरी, बुलडाणा, हातकणंगले, औरंगाबाद, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम या जागा लढवणार आहे. सर्व घटक पक्ष एक दिलानं लढून विजय मिळवतील असा विश्वास यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, शिक्षक नेते कपिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. गेल्यावेळी राज्यात भाजपाचे 23, शिवसेनेचे 28, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 यांच्याशिवाय इम्तियाज जलील आणि नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आले होते. 21 जागांवर काँग्रेस, 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, 5 जागांवर शिवसेना, प्रत्येकी 2 जागांवर भाजपा, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. महाविकास आघाडीनं आतापर्यंत 48 पैकी 42 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. गेल्यावेळी खासदार निवडून आलेल्या किंवा पक्षाचा उमेदवार दुसऱ्या जागेवर असलेल्या आपापल्या बहुतांश जागा महाविकास आघाडीतल्या पक्षांनी कायम ठेवल्या आहेत. मात्र अमरावती, भंडारा गोंदिया, भिवंडी, कोल्हापूर, ईशान्य मुंबई, रावेर आणि वर्धा या 7 जागा त्याला अपवाद आहेत. भिवंडी, रावेर आणि वर्धा या गेल्यावेळच्या काँग्रेसकडच्या जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत. कोल्हापूर आणि भंडारा गोंदिया या गेल्यावेळच्या शरद पवार यांच्या पक्षाच्या जागा काँग्रेसकडे गेल्या आहेत. अमरावतीची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून काँग्रेसकडे गेली आहे. ईशान्य मुंबईची जागा शरद पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली असली तरी संजय दिना पाटील हे उमेदवार कायम आहेत. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय हवाई दलाकडे 5 हेलिकॉप्टर्सची मागणी केली आहे. निवडणुकीशी संबंधित कामांसाठी हवाई दल सामान्यत 1 किंवा 2 हेलिकॉप्टर्स पुरवतं. मात्र निवडणुकीदरम्यान मतदान पथकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्यानं अतिरिक्त हेलिकॉप्टर तैनात करण्याची मागणी केली. त्यानुसार भारतीय हवाई दल गडचिरोली आणि इतर भागांमध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी रायपूर आणि नागपूर इथून 5 हेलिकॉप्टरची व्यवस्था करेल. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहानं साजरा झाला. घरोघरी गुढ्या उभारून मिष्टान्नाचं भोजन करून शोभिवंत रांगोळ्या काढून एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी वर्षातला पहिलाच मुहूर्त असल्यानं सोन्या चांदीची नवीन वास्तूची तसंच भेटवस्तूंची खरेदी या दिवशी केली जाते. शालिवाहन शके 1946 या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली असून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. समृद्ध मराठी परंपरा दर्शवणारी वेशभूषा, ढोल ताशांचं संगीत, स्थानिक दैवतांच्या पालख्या, मैदानी आणि मर्दानी खेळांचं सादरीकरण ही या शोभायात्रांची वैशिष्ट्य. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनीही गुढी पाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात निघालेल्या शोभायात्रेत कौपिनेश्वराची पालखी खांद्यावर घेतली. मुंबईत गिरगाव, दादर, बोरिलीत विविध संकल्पनांवर आधारित शोभायात्रा निघाल्या. धारावीत पुनर्विकासाची गुढी उभारली गेली. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली, कल्याण इथंही नववर्ष स्वागतयात्रा निघाल्या. पुण्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीत ग्रामदैवत भैरी मंदिरापासून जयस्तंभापर्यंत शोभायात्रा काढली गेली. शिर्डी इथं साईबाबा मंदिरात विधिवत पूजेनंतर कळसावर गुढी उभारली गेली. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात चैत्री नवरात्र प्रारंभानिमित्त देवीची सालंकृत पूजा हापूस आंब्यांनी बांधण्यात आली. धुळ्यात शोभायात्रेदरम्यान मतदार जागृतीचे उपक्रमही झाले. परभणीतही मतदान करण्याचा संदेश देणारी गुढी उभारण्यात आली. बीडमध्ये सर्वधर्मियांच्या सहभागानं स्वागत फेरी निघाली. अकोल्यात बाईक रॅली आणि रथयात्रेत नागरिक फेटे परिधान करून सहभागी झाले. सांगलीत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढी पाडव्यानिमित्त भक्ती तसंच देशभक्तीकर गीतांचा कार्यक्रम झाला. देशातल्या शेअर बाजारांनी आजही नव्या उच्चांकांना स्पर्श केला. त्यानंतर नफेखोरी झाल्यानं दिवसअखेर सेन्सेक्स 59 अंकांची घट नोंदवून 74,684 अंकांवर तर निफ्टी 24 अंकांची घसरण नोंदवून 22,643 अंकांवर बंद झाला. सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सनं पहिल्यांदाच 75,000 पातळी ओलांडली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं 75,124 अंकांच्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. निफ्टीनंही 22,768 विक्रमी पातळीला आज स्पर्श केला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा काढून घ्यायचं ठरवल्यानं शेअर बाजारात घसरण झाली. 60,000 ते 70,000 पातळी गाठायला सेन्सेक्सला 548 दिवस लागले आणि 70,000 75,000 प्रवास 82 दिवसात झाला. मुंबई शेअर बाजारातल्या 239 समभागांनी आज वर्षभरातली उच्चांकी पातळी गाठली. अकोला जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतमालाचं तसंच आंबा आणि इतर फळबागांचंही नुकसान झालं. अमरावती तालुक्यात आज सकाळी गारांसह पाऊस पडला. काही गावांमध्ये मोठ्या तर काही ठिकाणी छोट्या स्वरुपात गारा पडल्याचं समजतं. या गारपिटीमुळे कांदा, गहू, भाजीपाला, केळी, गावरान, आंबा, संत्री या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. लातूर शहर आणि परिसरात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या पिकाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. नांदेडमध्येही आज संध्याकाळी हलका पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. परभणी जिल्ह्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ज्वारी, हरभरा या पिकांचं तसंच आंबा, द्राक्ष इत्यादी फळबागांचं नुकसान झालं आहे. आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. मुल्लानपूर इथं थोड्याच वेळात म्हणजे 7:30 हा सामना सुरू होईल. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर. उद्धव ठाकरे 21, काँग्रेस 17 आणि शरद पवार 10 जागांवर उमेदवार देणार. राज्यभरात गुढी पाडव्याचा उत्साह. विविध ठिकाणी शोभायात्रा काढून नागरिकांकडून सण साजरा. सेन्सेक्सनं 75,000 विक्रमी पातळीला ओलांडल्यानंतर शेअर बाजारात नफेखोरीमुळे घसरण आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.